chinimandi.com पॉडकास्ट।
येस बँकेवरील निर्बंध 18 मार्चला हटवण्यात येणार। येस बँकेची आर्थिक स्थिती खराब असूनही कर्ज वितरण केल्याप्रकरणी बँकेचे महाव्यवस्थापक सुनील कदम यांना निलंबित करण्यात आलं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया 7,250 कोटी आणि HDFC, ICICI, ॲक्सिस आणि महिंद्रा बँक मिळून 3100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत। त्यामुळं RBI येस बँकेवरील निर्बंध येत्या 18 तारखेला उठवण्याचे गव्हर्नर शक्तीसिंग दास यांनी जाहीर केलं आहे। परिणामी सहकारी बँकांसह इतर खातेदार आणि ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे। आर्थिक अनियमिततेमुळं RBI येस बँकेवर निर्बंध घातले होते, त्यामुळं बँकेतून 50,000 रुपयांपर्यंतची रक्कमच काढता येणार होती। या बँकेमध्ये 72 नागरी सहकारी बँकांचे तब्बल 350 कोटी रुपये अडकले आहेत। तसंच राज्य सहकारी बँकेनं देखील कॉल मनी अंतर्गत तब्बल 700 कोटी रुपये अल्प मुदतीनं येस बँकेस दिले आहेत। हे कर्ज 5% वार्षिक व्याजानुसार देण्यात आलं होतं। राज्य बँकेनं 5 मार्च रोजी हे कर्ज दिलं होतं। त्याच दिवशी संध्याकाळी RBI बँकेवर निर्बंध घातले। बँकेची मोठी रक्कम अडकण्याचा धोका होता। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक तथा राज्य सहकारी बँक विद्याधर अनास्कर म्हणाले, राज्यातील 72 सहकारी बँकांचे 350 कोटी रुपये अडकले आहेत, तर कॉल मनी अंतर्गत 5 मार्च रोजी 700 कोटी रुपये एका दिवसासाठी दिले होते। त्याच दिवशी सायंकाळी RBI बँकेवर निर्बंध घातले। पहिल्या दिवसापासून RBI संपर्कात होतो, वस्तुस्थिती त्यांना निदर्शनास आणून दिली। बँकेला 5 ते 16 तारखेपर्यंत वार्षिक 5.25% व्याजानुसार पैसे मिळतील।